हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्र परिवारांमुळे शक्य झाला आहे.
तुम्ही देवाचं घर आहात. मी देवाचं घर आहे. देव या इथे राहतो आणि तो तुमच्यात पवित्र आत्म्याद्वारे वास करतो. आणि पवित्र आत्म्याची दोन मुख्य उद्दिष्ट आहेत, सांत्वन करणं आणि मदत करणं. तेव्हा जर देवाचा आत्मा आपल्या आत वसत असेल तर आपल्याला मदत करावीशी का वाटू नये? म्हणजे तुम्ही जर इतरांना मदत केली नाही तर काहीतरी चुकतंय. पुन्हा मागे जाऊन आपल्या तारणाबद्दल विचार करायला हवा. कारण जर येशू आपल्यात आहे, त्याचा स्वभाव आपल्यामध्ये आहे, तर जर लोकांना वाईट वागणूक दिली तर आपण दुःखी होणार आहोत. आपण परत जाऊन माफी मागायला हवी आणि आपण लोकांना चांगली वागणूक द्यायला हवी. कारण जर आपण त्याच्या लोकांना वाईट पद्धतीने वागवलं तर देवाला नाही आवडत. बघा, बऱ्याच वर्षापूर्वी मला या गोष्टीची जाणीव झाली. लोकांना वाईट वागवण्याबाबत मी आदरयुक्त भीती बाळगू लागले. ही गोष्ट अशी आहे जी देवाला नाही आवडत अजिबात. आमेन. आवाज जरा हळू आला बरं का मला तुमचा. पौलाबरोबर तिमथी सुद्धा होता, जो खूपच लहान होता आणि तो सेवेमध्ये त्याला मार्गदर्शन करत असे. आणि म्हणून मला एवढंच सांगायचंय की जर तुम्ही अनुभवी ख्रिस्ती असाल ना, तर तुम्ही तरुण ख्रिस्तींवर लक्ष ठेवायला हवं, ज्यांना त्यांच्या आयुष्यात अधिक अनुभवी सल्ल्याची गरज असते आहो. आणि असं करून तुम्ही फक्त त्यांनाच मदत करत नाही तर तुम्ही स्वतःलाही मदत करत आहात. मार्गदर्शन म्हणजे असं नाही की तुम्हाला कोणी सापडला जो त्याच्या प्रत्येक कृतीबद्दल तुम्हाला विचारेल, तुम्हाला पूर्ण वेळ हुकूमत गाजवण्यासाठी कोणीतरी मिळालाय, असं नाही. म्हणजे असं की तुम्ही त्याला शिकवा, फक्त बोलण्याने नाही तर तुमच्या कृतीतून शिकवा की कसं जगायला हवं. फिलिप्पीकरास अध्याय 1:2, देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून तुम्हास कृपा व शांती असो. खरं सांगू, यावर चार भागांची मालिकाच करता येईल मला. कारण तुम्हाला शांतीच मिळणार नाही जर तुम्ही कृपेबद्दल जाणून घेतलं नाही. कृपा ही फक्त देवाच्या अनुग्रहित मेहर नजर नाहीये, पवित्र आत्म्याच्या शक्तीने आपलं जीवन परिपूर्ण करण्यासाठी आहे, जे आपण कितीही कष्ट किंवा प्रयत्न केले असते तरी स्वतः करूच शकलो नसतो. वेगळ्या शब्दात, माझ्याशिवाय तू काहीही करू शकत नाहीस. जर आपण प्रत्येक बाबतीत देवाशी संवाद साधायला शिकलो ना, प्रत्येक गोष्टीत त्याला सामील व्हायला सांगितलं, प्रत्येक गोष्टीत त्याला सामर्थ्यवान करायला सांगितलं, जे आधी मी म्हटलं तसं दिवसभर प्रार्थना करा, अगदी देवा माझ्या लेन्स डोळ्यात घालायला मदत करपासून सगळं. एके सकाळी विचार आला की किती मूर्खपणायचे, कॉन्टॅक्ट लेससाठी प्रार्थना करायची मी आणि नाही केली मी, कारण मला त्या डोळ्यात घालायला कधीच आवडत नाही. तो विचार केला, ठीक आहे मी प्रार्थना सुरू ठेवेन, देवा मला त्या घालण्यासाठी मदत कर, मला माझे केस नीट विंचरायला मदत कर. प्रत्येक गोष्टीत देवाकडे मदत मागा. ही वाटाघाटी करण्याची गोष्ट नाही आहे. तुम्ही जे करता त्या प्रत्येक गोष्टीत देवाची मदत लागते हो. माझ्याशिवाय तू काहीही करू शकत नाहीस. पौल म्हणाला, कृपा आणि शांती तुम्हास असो. तुम्ही जर देवाची कृपा मिळवून जगाल तर तुमच्या आयुष्यात शांतता लाभेल. प्रेषितांची कृत्य अध्याय 17:28, कारण आपण त्याच्या ठाई जगतो वागतो व आहो. वाह, त्याच्या ठाई हे नुसतं चर्चमध्ये जाण्यापेक्षा जास्त काहीतरी आहे. आपलं आयुष्य त्याच्या ठाई आहे. त्याच्यापासून वेगळे असल्यास आपण काहीही करू शकत नाही. आता 3-11 हा पवित्र ग्रंथातला पुढचा गट असेल जो आपण एकत्रितपणे अभ्यासूया. मी हे वाचते, फिलिप्पीकरास अध्याय 1:3-6. मला तुमची जी एकंदर आठवण आहे तिच्यावरून मी आपल्या देवाचे आभार मानितो. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सुवार्तेच्या प्रसारात जी तुमची सहभागिता तिच्यामुळे तसे करीतो आणि तुम्हा सर्वांसाठी नेहमी प्रत्येक विनंतीच्या वेळेस आनंदाने विनंती करीतो. आता लक्षात असू द्या, हा एक धडा आहे बरं का. ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीच नेईल हा मला भरोसा आहे. हल्ली तुम्हाला सांगते, आपण आपल्याला आवडेल असा एखादा भाग घेतो आणि वापरतो. पण तुम्ही नीट वाचलं तर, तो म्हणाला, आजपर्यंत सुवार्तेच्या प्रसारात जी तुमची सहभागिता आहे, बघा पौलाने त्याच्याबरोबर शहाणपण सामायिक केलं आणि त्यांनी त्याला त्याच्या सेवाकामात पाठिंबा दिला जेणेकरून हा शब्द इतर लोकांपर्यंत पोहोचेल. आणि तो म्हणाला, ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरोसा आहे, मला भरोसा आहे. आणि बघा, जर आपण कंजूष असू आणि आपण जे केलं त्या बदल्यात दे 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 केलं तर अशा एका मुक्कामी येऊ ज्यानंतर आपण वाढूच शकणार नाही आध्यात्मिकरित्या. आणि तुम्हा सर्वांविषयी असे वाटणे मला योग्यच आहे, कारण माझ्या बंधनात आणि सुवार्तेसंबंधीच्या प्रत्युत्तरात व समर्थनात तुम्ही सर्व माझ्याबरोबर कृपेचे भागीदार असल्याने मी आपल्या अंतःकरणात तुम्हास बाळगू नये. माझ्या ठाई असलेल्या ख्रिस्त येशूच्या कळवयाने मी तुम्हा सर्वांसाठी किती उत्कंठित आहे याविषयी देव माझा साक्षी आहे. बघा, पौल लोकांवर प्रेम करत होता. तो असा नव्हता की कोणी काय करायचं ते त्याला सांगेल किंवा जणू महान प्रेषित शहरात आलाय ज्याची सगळ्यांनी प्रशंसा करायला हवी असा नव्हता. तो म्हणतो, मी तुमची सेवा करायला आलोय, मी तुमच्यासाठी अधीर झालोय, माझ्या मनात तुमच्यासाठी तळमळ आहे. तर तुम्हाला अशा नेतृत्वाची गरज आहे जो तुमची काळजी घेईल, जे लोक तुमच्यावर प्रीती करतात आणि तुमच्यासाठी प्रार्थना करतात, ज्यांना खरोखर असं माणूस झालेलं पाहायचंय जसं देवाला तुम्ही व्हावंसं वाटतं तसं. आमीन. आणि जर मला तसं नेतृत्व मिळालं नाही तर त्याचा शोध मी घेत राहीन, जो फक्त मी काय करावं हे सांगणार नाही तर तो माझ्यावर प्रीतीही करेल. आमीन. माझी ही प्रार्थना आहे की तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी, असे की जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे व तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे आणि देवाचे गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे नीतिमत्वाचे फळ त्याने तुम्ही भरून जावे. बघा, पौल आभारी आहे लोकांच्या सहभागासाठी ज्यांनी सुवार्तेच्या प्रसारासाठी आपला सहभाग दिला. तसंच आम्ही लोकांना आमच्याबरोबर सहभागी व्हा सांगतो. तो प्रत्येक प्रार्थनेच्या वेळी देवाचे आभार मानतो, जसं आम्ही सेवा कार्यात आमच्या भागीदारांचे आभार मानतो. आणि हे मलाही चकित करतं, पण तो म्हणतो की ते त्याच्याबरोबर तेव्हापासून सहभागी झाले जेव्हा त्यांनी अगदी पहिल्यांदा सुवार्तेबद्दल ऐकलं होतं तेव्हा. आणि पौल हे लिहित असतानाही ते कायम त्याच्याबरोबर राहिले, त्यामुळे पौलाला त्यांना देण्यासाठी सांगण्याचा प्रयत्न करावा लागला नाही. त्यांनी जे ऐकलं त्याबाबतीत ते अतिशय उत्सुक होते. बघा, कदाचित आपल्याला येशूची जास्तच सवय झालेली आहे. कदाचित त्याबद्दल पुन्हा नव्या उत्साहाने विचार करायला हवा जे आपल्याकडे खरोखर आहे, हो की नाही सांगा. तुमची पापं धुतली गेली आहेत आणि तुम्हाला पूर्णपणे क्षमा केली गेली आहे, तुम्हाला नीतिमान केलं गेलेलं आहे जसं तुम्ही कधी पापं केलीच नाहीत तसं. तुमचं नाव पुस्तकात लिहिलं गेलं आहे ज्याचं नाव आहे जीवनी पुस्तक. येशू स्वर्गात तुमच्यासाठी जागा करतोय, जिथे तो आहे तुम्ही कदाचित तिथे असू शकाल. आपण देव आपल्यासाठी काय करतो याने भारावून जाण्यापेक्षा आपण त्याच्यासाठी भारलेलं असायला हवं हे लक्षात घ्या तुम्ही. बघा, तुम्ही नरकात जात नाही आहात. तर पौल या लोकांचा आभारी होता. आणि एका मिनिटासाठी जरा इकडे लक्ष द्या असं मला वाटतं. पहिले करिंथ अध्याय 8 पहिली 4 वचनं, मला माहीत नाही त्या लोकांकडे काय होतं जे आपल्याकडे नाही आहे, पण त्यांना खात्री होती की देण्याबाबत त्यांच्याशी बोलायची गरज नाही. दुसरे करिंथ अध्याय 8 हे फक्त ऐका, फक्त कल्पना करा. फक्त बंधूंनो, मासेदोनियातील मंडळांवर झालेल्या देवाच्या कृपेविषयी आम्ही तुम्हास कळवतो ती अशी, ती अशी की संकटाच्या बिकट परीक्षेत त्यांचा अत्यंतिक आनंद व त्यांचे कमालीचे दारिद्र्य यामध्ये त्यांची औदार्य संपदा विपुल झाली, कारण त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे व शक्तीपलीकडेही आपण होऊन दान दिले अशी मी साक्ष देतो. त्यांनी आम्हाजवळ आग्रहपूर्वक मागितले की पवित्र जनांची सेवा करण्यात आम्हाला सहकार्य करू देण्याची कृपा व्हावी. चला, तुम्हाला देण्यासाठी मला विनंती करा. माझ्याकडे असं कोणी आलं नाही आणि म्हटलं नाही की अहो बघा ना कृपा करून मी काही देऊ शकतो का, बघा ना. एक सांगू, कंजूष माणसं अशा बिंदूला पोहोचत नाही जिथे त्यांना काही मिळेल. याचं कारण असं की त्यांचं मन संकुचित असतं. पण उदार लोक, मला हा शब्द खूप आवडतो, उदार. आणि मी अधिक उदार होण्यावर लक्ष केंद्रित करते. याचा अर्थ फक्त पैशाबाबतीत नाही तर सगळ्याच बाबतीत उदार असण्याबाबतीत. नेहमी करायला हवं त्यापेक्षा जास्त करायचं, थोडा जास्त ताण घ्यायचा. मी कधीच स्वतःला परिपक्व होण्यापासून थांबवत नाही. आणि बघा, भागीदारी ही एकतर्फी नातं नाही आहे, त्यात दोन किंवा अधिक पक्ष असतात ज्यांच्यावर जबाबदारी असते. आणि पौलाने त्यांना उपदेश करून सहकार्य केलं आणि त्यांनी सुवार्तेबाबत उपदेश चालू राहावा यासाठी कायम आर्थिक सहकार्य केलं. आणि मला हे सांगायला हवं, कारण मी ऐकलेल्या कुठल्याही गोष्टीपेक्षा याने हा मुद्दा अधिक स्पष्ट होतो, ही खरी गोष्ट आहे. मला काय म्हणायचं आहे, तर तुम्ही परत द्यायला सुरुवात केली नाही, म्हणजे असं एक सांगू, तुम्ही नव्याने विश्वासणारे म्हणून भिनवून घ्यायला हवं असं नाही, पण तुम्हाला हे कळेल की जिथे देव तुमच्या अंतःकरणात देण्याबाबत ठसवतो आणि जर तुम्ही ते केलं नाही किंवा जास्त काळापर्यंत ते चालू ठेवलं नाही, तर तुम्ही अशा जागी येता जिथे तुम्ही काहीही घेऊ शकत नाही. एक महिला एकदा माझ्याकडे आली आणि म्हणाली की मला हे सांगायला जरा विचित्र वाटतंय, पण ती म्हणाली मला वाटलं सांगावं. ती म्हणाली, खूप वर्षांपासून मी तुमच्या सभांना येते, मला खूप आवडतं, मी खूप परिपक्व झाले आहे, तुम्ही मला खूप काही शिकवलं आहे आणि मला प्रामाणिकपणे तुम्हाला गेल्या काही वर्षांपासून सांगायचं, मला काही मदत नाही मिळत आहे. ती म्हणाली, खरं तर मला वाटलं की कदाचित तुमच्या आयुष्यात तुमच्याकडून काहीतरी पाप झालं आहे, तुमच्यावरची त्याची कृपा संपली आहे, म्हणून मी प्रार्थना करते तुमच्यासाठी. आता खरं सांगायचं तर हे कायम घडत असतं. इथे आल्यावर मला त्यातून आणखी काही मिळत नाहीये आणि असं वाटतं नवीन मंडळींकडे जावं, त्यातून काहीतरी मिळेल. मग ती म्हणाली की जेव्हा ती एकदा माझ्यासाठी प्रार्थना करत होती की माझ्या पापांचं क्षालन व्हावं म्हणजे मी पुन्हा अभिषेकित होईन आणि ती माझ्या सभांचा आनंद घेऊ शकेल, ती म्हणाली देव तिच्याशी बोलला आणि तो म्हणाला की जॉयसचं काही चुकत नाहीये, तुला काही मिळत नाही, याचं कारण तू स्वतः इतक्या निरर्थक गोष्टी भरल्या आहेस की आता आत काही ठेवायला जागच नाहीये, तू त्या बाहेर काढून टाकत नाहीस, तोवर तुला अधिक काहीही मिळणार नाही. कळतंय का, पटतंय ना? आपल्या सगळ्यांना माहितीये की चर्च, मला एखाद्या ठराविक चर्च बद्दल बोलायचं नाही, पण बऱ्याच चर्च मध्ये समस्या आहे. आजवरच्या सगळ्या पिढ्यांमध्ये आपण जास्त स्वार्थी आहोत आणि इतरांकडे होतो त्यापेक्षा आपल्याकडे जास्त आहे. त्यामुळे तुमच्याकडे जितकं जास्त असतं ना, तेव्हा तुम्ही जास्त स्वार्थी बनता आहो. आपल्याकडे इतकं काही आहे ते आपण इतरांसाठी शुभाशीर्वाद म्हणून देऊ शकतो, पण नाही, आपण सगळ्या गोष्टी कपाटात बंद करून ठेवतो जर आपल्याला गरज भासली तर. आणि आपल्याला गरज भासते तेव्हा आपल्यालाच माहीत नसतं कुठे ठेवलं ते. होतं ना असं, मी वस्तू जपून ठेवते म्हणजे गरज लागली की त्या मिळतील म्हणून, पण खरंच गरज असते तेव्हा त्या मिळतात का तुम्हाला? नाही. तुम्हाला असं वाटतं की आपण जिथे जातोय तिथून काही मिळत नाहीये, पण मग खरं तर तुम्ही आत्मपरीक्षण करायला हवं आणि विचारायला हवं, खरंच असं काही आहे का की माझं चुकतंय? मला असं कृत्रिम हास्य आवडतं खरंच. तुम्हाला अधिक काही मिळत नाही, कदाचित तुम्ही देवाला विचारायला हवं. बघ, कदाचित तुला बदल करायचा आहे, तुला मला काही मिळावं असं न वाटता मी काहीतरी द्यावं असं वाटतंय ना. बघा ना, शेवटचं कधी तुम्ही एखाद्या संदेष्ट्याला लिहिलंय की तो जे परिश्रम घेतो त्याची तुम्ही खूप कदर करताय असं लिहिलंय तुम्ही कोणाला? किंवा त्याला शेवटचं कधी भेटकार्ड दिलंय की त्याने त्याच्या कुटुंबाला जेवायला घेऊन जावं? शेवटचं असं कधी तुम्ही तुमच्या चर्चमध्ये एखाद्या निराधार आईला भेटकार्ड दिलंय, तिला तिच्या मुलांना घेऊन जेवायला जा असं सांगितलंय? असं नका म्हणू की तुम्ही कशी सेवा करावी हे देवानेच तुम्हाला दाखवायला हवं. कधी कधी लोक प्रार्थना करतात कारण त्यांना एक व्यासपीठ हवं असतं आणि जिथे तुम्ही नजर टाकाल तिथे अनेक संधी आहेत सेवा प्रदान करण्यासाठी, तुम्ही फक्त सुरुवात करा. मी हे तुम्हाला का सांगते कारण तुम्हाला अधिक आनंद मिळावा. खरंच सांगते, घेण्यापेक्षा देण्याने जास्त आनंद आणि आशीर्वाद मिळत असतो हे लक्षात घ्या तुम्ही. खरंच, कारण आनंदापेक्षा अधिक चांगलं काही नाही. बघा, पौलाने पत्रात आनंदाबद्दल 19 वेळा उल्लेख केलाय. त्याला लोकांनी आनंदी व्हावं असं वाटतं. वचन 7 आणि 8 मध्ये पौल लोकांबद्दल आपुलकीने उल्लेख करतो. त्याने त्यांना कशी आपल्या अंतकरणात जागा दिली आहे सांगतो. मी प्रामाणिकपणे सांगते, हे मी तुम्हाला फक्त चांगलं चांगलं सांगण्याचा प्रयत्न नाही करत आहे. खरं तर मी ते करतीये माझ्या आयुष्याच्या या वळणावर, कारण माझं लोकांवर प्रेम आहे. आणि खरं सांगते, त्यांना ते आयुष्य मिळायला हवं जे येशूने त्यांच्यासाठी योजलेलं आहे. ते खरंच मिळायला हवं. म्हणजे बघा, दयनीय पापी असणं वेगळी गोष्ट आहे, पण दयनीय संत म्हणजे दयनीय गोंधळ आहे. आमीन. आपण देवाचा गौरव करण्यासाठीच जगायला हवं. चर्चने प्रकाशमय होऊन भरकटलेल्या लोकांना येशू बरोबरच्या नातेसंबंधांकडे आकर्षित करायला हवं. तुम्ही आत्ममग्नतेतून बाहेर पडून आजूबाजूला पाहिलं तर तुम्हाला समजेल तुम्ही जाल तिथे दुःखी लोक आहेत. मी तुम्हाला इथून बाहेर जाल तेव्हा काय करू शकाल ते सांगू पाहते. नक्कीच तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करू शकाल हो. माझी ही प्रार्थना आहे की तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी. या विधानात खूप काही आहे. तुम्हाला कळलं का त्याला काय म्हणायचे? ते प्रीतीत चालत होते आणि तो म्हणाला त्याला त्यांचा अभिमान वाटतो. तो म्हणाला मला तुमचं प्रेम विपुल हवंय. तो म्हणाला तुम्ही प्रीतीत चालताय पण मला तुम्हाला प्रीतीत परिपक्व झालेलं पाहायचंय. एक सांगू, जी वाईट गोष्ट आपल्या हातून होते ती म्हणजे आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आपण आत्मसंतुष्ट आणि समाधानी होतो. मी जे करतोय किंवा करते ते छान आहे. नाही 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 नाही, ते तितकंच नाहीये. तुम्ही त्याहून अधिक छान करावं, कारण देवाला अधिक गौरवशाली बनवायचंय. आपल्याला प्रेमाची विपुलता हवी आहे. त्याला मला शिकायचंय की लोकांवर प्रीती कशी करावी जसं येशूने त्यांच्यावर प्रीती केली. कोणी सांगू शकेल का की आपल्याला खरंच माहिती आहे का की विना अट प्रेम कसं करावं? सांगा मला. अजूनही आपलं प्रेम आपल्याला लोक कसं वागवतात त्यावरच आधारित असतं. विपुल या शब्दाचा अर्थ म्हणजे भरपूर, मोठ्या प्रमाणात, भरभरून, ओसंडून, मुबलक, पूर्णत. तुम्ही जे करायला हवं त्यापेक्षा अधिक करणं. तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी. विवेकाने पौलाने यासाठी नाही प्रार्थना केली लोकांना जे हवं ते मिळावं किंवा त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात. नाही, त्यांनी प्रार्थना केली ज्याची त्यांना गरज होती. एक सांगू, बऱ्याच वेळा खरंच काय हवं हेच आपल्याला माहीत नसतं. आपण आपल्याला हवंय म्हणून नुसतं धावत राहतो. आपल्याला खरंच कसली गरज आहे देवाला विचारतच नाही. आपण देवाला सांगा फक्त, देवा मी इतका हुशार नाही आहे की मला कशाची गरज आहे ते मला कळेल, तर मला ज्याची गरज आहे ते मला दे. आणि जर मला जे हवंय ते मला द्यावं असं तुला वाटत नसेल तर नको देऊस मला. आणि मग त्यांनी प्रार्थना केली की त्यांच्या ठाई हे गुण असावेत की जे शुद्ध आणि निर्दोष आहे ते त्यांनी निवडावे. एखादी उत्कृष्ट व्यक्ती कशी वागते? ती नेहमी तेच करते जे ती बोलते. ती व्यक्ती दिलेली वेळ पाळते, वेळेवर कामावर जाते. अशांचा गोंधळ इतरांना निस्तरावा लागत नाही. अपंगांच्या पार्किंग लॉटमध्ये अशा व्यक्ती गाडी लावत नाहीत, खास करून चर्चमध्ये विशेषतः. रोल मधला शेवटचा पेपर त्यांनी वापरला असेल तर ते टॉयलेट पेपर बदलतात. स्वच्छतागृहातली जागा उगाच अडवून ठेवत नाही, दुसऱ्यासाठी ती जागा रिकामीही करतात. ते वागतो की नाही आपण असे सांगा. शेवटचा टिश्यू पेपर आपण घेतला तर नवीन टिश्यू ठेवायला हवा तिथे. अशा व्यक्ती बिल भरताना जास्त सुट्टे पैसे मिळाले तर ते परत करतात. सामानाची ट्रॉली पुन्हा त्याच जागी ठेवतात जिथे त्या ट्रॉलीची जागा असते. बरं, मी आता एक विधान करणार आहे. कदाचित तुम्ही कशाची अपेक्षा न ठेवता आला असाल, पण कुणी पाहत नसताना आपण कसं वागतो हे जास्त महत्वाचं आहे. बघा, मी काय सांगते की मला बरंच काही सांगायचं आहे, तेवढं वेळ नाही आहे. खरं तर आपण प्रभूची भीती बाळगणं गरजेचं आहे. देव आपल्याला शिक्षा करेल या भीतीपेक्षा आदरयुक्त भीती बाळगणं, जी सांगते मी काहीही करत असेन, कुठेही असेन, देव मला पाहतोय. देव सगळं काही पाहतो जे आपण करत असतो, सगळं काही. तर तुम्ही किती उत्कृष्ट आहात हे कुणाला तरी दाखवण्यासाठी उत्कृष्ट वागू नका. तुम्हाला तसं वाटतं म्हणून तसं वागा, दाखवण्यासाठी नव्हे. आमेन. मी देवाला म्हटलं की मला यापेक्षा वरच्या स्तरावर जायचंय, फक्त उपदेश ऐकणं किंवा प्रार्थना करणं यापेक्षा काही अधिक. आणि हे विस्मयकारक आहे की छोट्या छोट्या गोष्टी ज्या कुणीतरी अर्धवट सोडतं, मला अंतःकरणापासून जाणवलं की मी जाऊन त्या पूर्ण करायला हव्यात. कुणी नसेल तर मी, जे इतर कुणी करत नाही ते मी करीन. माझा टॉवेल आहे, मी कशाला घडी करू? मी कुठेही टाकीन, खणात टाकीन, नाही तर पलंगावर. नाही, नीट घडी करून तो ठेव. हो की नाही? अगं जॉयस, तू माझ्यासाठी आशेचा किरण आहेस. बंधूंनो, मला ज्या गोष्टी घडल्या त्यांच्यापासून सुवार्तेला अडथळा न होता त्या तिच्या वृद्धीला साधनीभूत झाल्या हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे. तो म्हणतोय की त्याच्या तुरुंगवासामुळे त्याच्या सुवार्ता कार्यात खरं तर वाढच झाली. बघा, हा माणूस इतका सकारात्मक होता, म्हणजे नकारात्मक व्यक्तीनं त्याने त्रासच दिला असता. बघा, त्याने तुरुंगवास भोगला, त्याने 5 वेळा मार खाल्ला, तो भुकेला राहिला, त्याला लपावं लागलं. पहिल्या सुनावणीच्या वेळी सगळ्यांनी जणू त्याला वाईट टाकलं, पण तुम्हाला माहिती आहे तो काय म्हणाला जेव्हा सगळ्यांनी त्याला वाईट टाकलं होतं? देवा, मी प्रार्थना करतो तू त्यांना क्षमा करशील आणि काळजी घेशील त्यांची. त्याला लोकांनी त्याच्यासोबत काय केलं याची पर्वा नव्हती. त्याने प्रार्थना केली की देवाने त्यांची काळजी घ्यावी आणि अनावश्यक गोष्टीत अडकून आपल्याला काय मिळणार त्यापेक्षा सगळं देवावर सोपवा, आपलं काम करा आणि स्वतःला दुःखी करून घेऊ नका. पटतंय ना? तू मला चांगलं वागवलेलं नाहीयेस, तू मला चांगलं वागवलं नाहीयेस. उफ, पौल तुरुंगात असताना आनंदी होता, जेव्हा तो लपला होता तेव्हाही आनंदी होता. बघा, आपण कंटाळून अर्ध्यात सोडून द्यायचा विचार करतो ना, तेव्हा आपण सुरू केलेली गोष्ट पूर्ण होईल तेव्हा किती आनंद होईल याचा विचार करा. मी नेहमी म्हणते की सुरुवात असते, शेवट असतो, पण मध्यही असतोच. कधीकधी नवीन गोष्ट सुरू करणं सोपं असतं आणि ती संपवली की कृतकृत्य वाटतं, पण त्यासाठी आपल्याला मध्य पार करून जावाच लागतो, नाही का? देवाच्या दृढ निश्चयानुसार आपण ते करायला हवं जे आपण करावं असं देवाला वाटत असतं.
हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्र परिवारांमुळे शक्य झाला आहे.